चीनी मंडी .com पॉडकास्ट।
केनिया उत्पादनात घट झाल्यानंतर साखरेच्या किमतीत वाढ। स्थानिक उत्पादनात घट आणि महाग आयातीत झाल्यानं साखरेच्या किमती केनियामध्ये वाढल्या आहेत। बहुतेक साखर ब्रँडनं आता किंमत वाढवली आहे। आता वेगवेगळ्या आउटलेट प्रति 2 किलोग्राम 205 शिलिंगवरून 230 शिलिंगवर साखर विकतात। एप्रिलच्या अहवालानुसार साखर निदेशालयानं राहा, तुमेनी, खेतिया, इकॉनॉमी, तुस्किस, न्यूट्रमेलसारख्या ब्रँडेड साखरेची किंमत 106 शिलिंग प्रति किलोवर ठेवली होती। साखर कारखान्यांच्या कमी उत्पादनामुळं देशात कमी साखर उत्पादन झालं। गेल्या वर्षी सरकारकडून बेकायदेशीर साखर जप्त केल्यामुळं पण घट झाली आहे। मुमियास आणि क्वाल्ले साखर कारखाने बंद झाल्यामुळं साखर उत्पादनाला फटका बसला आणि साखरेचं कमी उत्पादन झालं। वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात केनियाची साखर आयात 144% वाढली आहे। साखर संचालनालयाच्या माहितीनुसार जानेवारी आणि एप्रिल महिन्यात आयात 150,302 टनांवर गेली आहे।